नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बरवी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज नवी दिल्लींत मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली. मंत्री आलेक सिक्वेरा हांणी वैयक्तीक कारणाक लागून आयज मंत्रीपदाचो राजिनामो दिलो. जाल्यार सभापती रमेश तवडकार फाल्यां सभापतीपदाचो राजिनामो दिवन मंत्रीपदाचो सोपूत घेतले. राज्यसभेचे वांगडी सदानंद शेट तानावडे हांणी आयज नवी दिल्लींत केंद्रीय कामगार आनी रोजगार मंत्री मनसुख मांडविया वांगडा बसका घेतली. नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळर्णकार हांच्या हस्तुकी आयज कुडपण नुस्तेमारी जेटीचेर घाणयारे उदक प्रक्रिया प्रकल्पाचो बुन्यादी फातर घालो. आता पुराय खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज नवी दिल्लींत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली. हे वेळार मुखेलमंत्र्यांनी प्रधानमंत्री मोदी हांकां संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाच्या 550व्या वर्सा निमित्तान जावपी सुवाळ्याचे आमंत्रण दिले. तांच्या संघातान श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाचे अध्यक्ष श्रीनिवास डेंपो आणि उपाध्यक्ष आर कामत हजर आशिल्ले. गोयच्या मंत्रिमंडळात फेरबदल जावपाच्या चर्चेक निमाणे आयज पूर्णविराम मेळ्ळा. गोयच्या राजकीय मळावेल्या अपडेटी प्रमाण कायदो आणि न्यायव्यवस्था मंत्री आलेक सिक्वेरा हांणी आयज वैयक्तीक कारणाक लागून मंत्रीपदाचो राजिनामो दिलो. तांच्या कडेन पर्यावरण, बंदर कप्तान, कायदो आणि व्यवहार ही खाती आशिल्ली.
I think I'll be relieved of a lot of responsibility that I have taken on my shoulders and that's it.
झाल्यार गोय विधानसभेचे सभापती रमेश तवडकर हे फाल्या सभापती पदाचो राजीनामो दितले अशी माहिती स्वतः रमेश तवडकर हांणी दिल्या. आपणाक सभापती पद दिल्ले तेन्नाय आपणे ते बरेपणान सांभाळले. आता पक्षान आपणाक मंत्रीपदाची जापसालदारकी दिवपाची थारायला. पक्षापुढे हा व्हड न्ही, पक्षाचो निर्णय सर्वश्रेष्ठ अशी प्रतिक्रिया रमेश तवडकर हांणी आयज पणजेत पत्रकारांकडेन उलयतना दिल्या. इतले मजगतीं आदले मुखेलमंत्री दिगंबर कामत आनी सभापती रमेश तवडकर ह्या दोगांकूय राजभवनाचेर फाल्यां दनपारां 12 वरांचेर मंत्रीपदाचो सोपूत दिवपाची औपचारीक सोपूतविधी कार्यावळ जातली. बलराम चॅरिटेबल ट्रस्टा वतीन फाटल्या 2 वर्सांसावन श्रमदान ह्या उपक्रमावरवीं 40 गरजूंक घरां बांदून दिल्यात. जाल्यार आतां तिसऱ्या पांवड्यार काणकोण, सांगे, सावड्डे आनी प्रियोळ मतदारसंघांतल्या 30 गरजू गोंयकारांक ट्रस्टा वतीन हक्काचें घर दिवपाक बलराम चॅरिटेबल ट्रस्ट यशस्वी जाला अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रमेश तवडकर हाणे पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार दिल्या.
आणि कशा तरेन सामाजिक तत्वाचे अधिक श्रमदान मूल्य कशे तरेन काम करता हे सगळे सविस्तर गोंयकारांक कळचे म्हणून आम्ही फाटले सादरणचे 1-2 महिने अथक परिश्रमांतल्यान संपूर्ण काणकोण पासून पेडणे पर्यंत धारबंदा पासून मुरगांव पर्यंत जे आसा जे समाजाशी संवेदनशील अशे व्यक्तिमत्व आसा, जे आर्थिक दृष्टिकोन सघन आसा, वैचारीक दृष्टिकोन सघन आसा, अशा सगळ्या लोकांक आम्ही ह्या अधिवेशनाक आपयतात. आणि ह्या अधिवेशनाच्या निमित्तातल्यान व पूर्ण कन्सेप्ट जो आसा तो संपूर्ण गोयच्या प्रत्येक मनशा पर्यंत पावतो आणि तो संदेश दिवपा खातीर हे अधिवेशन घालता.
मजगतीं 23 ऑगस्टाक पणजे कला अकादमींत बलराम चॅरिटेबल ट्रस्टा वतीन श्रमधाम ह्या उपक्रमाचेर म्हायती दिवपी खासा अधिवेशन ट्रस्टान आयोजीत केला. ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री जुआल ओराम तशेंच गोंय राज्याचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाजीर आसतले. कार्यावळ दनपारां 3 वरांचेर सुरू जातली अशी माहिती रमेश तवडकर हांणी दिल्या. राज्यसभेचे वांगडी सदानंद शेट तानावडे हांणी आयज नवी दिल्लींत केंद्रीय कामगार आनी रोजगार मंत्री मनसुख मांडविया वांगडा बसका घेतली. हे बसकेंत ताणें उत्तर गोंयांतल्या दिवचलांगच्या मुळगांवांत 150 खाटींचें ESI हॉस्पिटल स्थापन करपाच्या गरजेविशीं पाठपुरावो केलो. तांणी ह्या प्रश्नाची गंभीरताय अधोरेखीत करतना सांगले की गोंयांत 2.54 लाखांवयर विमाधारक व्यक्ती आनी सुमार 8.5 लाख लावार्थी ESIचेर आदारून आसात. उत्तर गोंयांत अजूनय समर्पीत ESI हॉस्पिटल ना. बऱ्याच काळासावन प्रलंबीत आशिल्ल्या ह्या प्रकल्पाची मंजुरी, निविदा आणि बांधकाम नेटान पुराय जावचे जाका लागून उत्तर गोंया जिल्ह्यातल्या कामगारांक गरजेच्यो भलायकी सेवा मेळूंक शकतले अशी विनंती तांणी केली. गोवा प्रदेश काँग्रेस समिती वतीन आयज आदले प्रधानमंत्री राजीव गांधी हांची जयंती मनयली. ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी युरे आलेमाव हांणी बांबोळे राजीव गांधी वैजकीय संकुलात आशिल्ल्या राजीव गांधीच्या पुतळ्याक फुलांनी आर्गां ओंपलीं. ह्या वेळार काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हाजीर आशिल्ले. गोंयाक राज्याचो दर्जो दिवपाक तशेंच कोंकणी भाशेक मान्यताय दिवपाक पंचायत राज तशेंच माहिती तंत्रज्ञान चालींक लावन राजीव गांधी हांणी तांच्या दूरदृश्टींतल्यान देशाची उदरगत केल्या अशें युरी आलेमाव हांणी म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळर्णकार हांच्या हस्तुकी आयज कुडबण नुस्तेमारी जेटीचेर सुमार 2.70 कोटी रुपया खर्चून 100 KLD क्षमताय आशिल्ल्या घाणयारे उदक प्रक्रिया प्रकल्पाचो बुनयादी फातर घालो. फुडल्या 3 महिन्यांत आमी हो प्रकल्प पुराय करतले अशें आश्वासन हळर्णकार हांणी दिले. कुडबण जेटीचेर नितळसाण दवरपा खातीर सरकार सगळे यत्न करीत आसा, पूण थळाव्या नुस्तेकारांनी ह्या यत्नाक सहकार दिवपाचे आवाहन तांणी केले. नुस्तेमारी बोटीचेर काम करपी कामगारांचे सोयी खातीर जेटीचेर बांदिल्या 50 कुडीच्या शौचालयाचे उक्तावणूय मंत्री हळर्णकार हांणी केले. 20 ऑगस्ट ह्या दिसा कोंकणी भाषेक भारताच्या संविधानाच्या 8व्या वळेरीत सुवात मेळिल्ली. ताचो उगडास म्हूण आयज मडगांव तशेंच कुडचडे हांगा कोंकणी राष्ट्र मान्यताय दीस मोठे उमेदीन मनयलो. मडगांवा कोंकणी भाशा मंडळ, अखिल भारतीय कोंकणी परिषद, गोवा कोंकणी अकादमी आनी रविंद्र केळेकार ज्ञान मंदीर विद्यालय ह्या संस्थांच्या जोड पालवान मडगांवच्या कोंकणी भवनात हो सुवाळो घडवून हाडिल्लो. ह्या वेळार म्हालगडे साहित्यीक उदय भेंब्रे हाजीर आशिल्ले. कोंकणीक राष्ट्र मान्यताय मेळपी हो दीस गोंयचे खातीर म्हत्वाचो आसून ते खातीर हो दीस मनोव सगळ्या गोंयकारांचे कर्तव्य जावन आसा अशें तांणी म्हळां. कोंकणी अकादमी वतीन कुडचडे हांगाय अशी कार्यावळ घडून हाडिल्ली. ह्या कार्यावळीक थळावे आमदार निलेश काब्राल तशेंच कुडचडेचे नगराध्यक्ष प्रसन्न भेंडे हाजीर आशिल्ले. मडगांव रविंद्र भवनाच्या दुरुस्तीचें काम ऑक्टोबर निमाणे मेरेन पुराय करपाचें लक्ष आसा. कामाची पळोवणी करपा खातीर कलाकार विजय केंकरे हांच्या अध्यक्षतेखाला समिती स्थापन केल्या अशी माहिती रविंद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी दिली. ह्या वेळार उपाध्यक्ष मनोहर बोरकार, वांगडी सचिव सीमा दळवी हजर आशिल्ले. आमदार दिगंबर कामत आणि मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणान हे काम फुडल्या 60 दिसांनी पुराय करतले. रविंद्र भवनातली कामां करताना मुखेल सभाघराचे काम पहिली हातात घेतले, तसेच ब्लॅक बॉक्स आणि इनेक्स MRTचे कामूय करतले. सगळे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक हांका विश्वासात घेऊन हो निर्णय घेतला असे तालक हांणी मुखार सांगले. रविंद्र भवनाकडल्यान कोम मडगांव सिनेमॅटोग्राफर वैकुंठ कुंकळेकार हांची जन्मशताब्दी मडगांव रविंद्र भवन मनोवपाचे आसा अशी माहिती रविंद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी आयज दिली. फिल्मी जगतात के वैकुंठ ह्या नावान वळखिल्ले वैकुंठ कुंकळेकार हे मूळ मडगांवचे सुपूत. त्या निमतान तांच्या कार्याचो गौरव करपा खातीर फुडल्या वर्सा जानेवारी म्हयन्यात त्यांच्या चित्रपटाचेर आधारित 3 दिसांचो फिल्म महोत्सव घडोवन हाडटले अशें तांणी सांगले. बोरीच्या स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयात गोय राज्य आंतरविद्यालयीन घुमट आरती सर्त घुमट क्षेत्र ह्या नावान कार्यावळ घडून हाडल्या. फाल्यां बेरेस्तारा 21 ऑगस्ट वेर SVVM कॉलेज ऑडिटोरियम बोरीत सकाळी 8:30 वरांचेर ही सर्त सुरू जातली. कार्यावळीचो उद्देश गोंयच्या पारंपारीक लोककलेचो एक अभिन्न भाग आशिल्ली घुमट आरती कलेक तिगोवन दवरपाचो आसा. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रमाण सगळ्याक समान शिक्षणाच्यो संधी मेळपाचेर खासा भर दिला. समावेशक शिक्षण तत्व आपणायतले जाल्यार सगळ्या विद्यार्थ्यांक एका पाख्याखाली शिक्षण मेळपाक जाय आणि म्हूण राज्य सरकारान अरबिंदो सोसायटी कडेन समजिकायेची कबलात केल्या. ही संस्था 22 ऑगस्ट सावन राज्यातल्या 1 ते 12 मेरेनच्या शिक्षकांक प्रशिक्षण दितली. गोवा समग्र शिक्षा विभागाचे अधिकारी ह्या प्रशिक्षण कार्यावळीचेर लक्ष दवरतले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसांत कोकण आणि गोयात हलको ते मध्यम पाऊस पडपाची शक्यताय उक्तायला. तशेंच अरबी दर्याच्या कांय वाठारांनी आणि उत्तर कोकण दर्यादेगेर वारे वराक 45 ते 55 किलोमीटर वेगान व्हांवतले, देखून नुस्तेमारांनी खोल दर्यात वच्चे न्ही अशें खात्यान कळीत केला. भारतीय जिमनॅस्टीक क्लबान बेंगळुरूत आयोजित केल्ले जिमनॅस्टीक सर्तीत मडगांवच्या प्रीत सावंत देसाय हांणी फ्लोर एक्सरसायज विभागात भांगरा पदक आणि वॉल्ट टेबल विभागात रुप्या पदक जिंकले. आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज नवी दिल्लीत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली. कायदो आणि न्यायवेवस्था मंत्री आलेक सिक्वेरा हांणी आयज राजिनामो दिलो, जाल्यार सभापती रमेश तवडकार फाल्यां सभापती पदाचो राजिनामो दिवन मंत्रीमंडळ पदाचो सोपूत घेतले. राज्यसभेचे वांगडी सदानंद शेट तानावडे हांणी आयज नवी दिल्लीत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया वांगडा बसका घेतली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.